परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः। आज दिवाळीच्या विशेष कार्यक्रमासाठी आपण सर्व जमलो आहोत। सर्वप्रथम आपण सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आपण या कार्यक्रमात आज सांगीतिक फराळाचा आस्वाद घेणार आहोत। खरं तर पूजनीय स्वामीजींचं दर्शन असं प्रसंगी होणं हीच आपल्यासाठी पर्वणी असते। सद्गुरु सहवासानेच आपली खरी दिवाळी साजरी होते। सद्गुरूंचं स्थान आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण आहे। अतिशय गुह्य असणारी गोष्ट स्वामीजी आपल्याला अनुग्रहाच्या वेळी सांगतात। नुसतं सांगून ते थांबत नाहीत, तर लौकिक सुखाच्या पलीकडचं अविनाशी सुख कसं अनुभवायचं हे ते आपल्याला शिकवत आहेत। आपल्या सद्गुरूंचा स्वामीजींचा संघ आपल्याला निसंग होण्याची प्रेरणा देतो। अशात आशयाचा पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी लिहिलेला अभंग आता आपण ऐकूया।
श्रीराम काय उपकार वानु गुरुराया, काय उपकार वानु गुरुराया, निरसिली माया देह बुद्धि सारियले दूरी अज्ञान पड़ा, सारियले दूरी अज्ञान पड़ा, दाविले निर्माया आत्मरूप आत्मरूप, जन्म मृत्यु भाष खुंटली निशेष, जन्म मृत्यु भाष खुंटली निशेष, सुख विनाश सेवविले सेवविले, मकरंद म्हणे सद्गुरूंचा संग, मकरंद म्हणे सद्गुरूंचा संग, पाऊनी निसंग धन्य झालो धन्य झालो, काय उपकार वानु गुरुराया, निरसिली माया देह बुद्धि देह बुद्धि।
या कोड अभंगानंतर आता आपण अतिशय लोकप्रिय असे अभंग एका सुसूत्र संकल्पने अंतर्गत ऐकणार आहोत। ही संकल्पना काय आहे हे तुमच्या लक्षात येईलच। जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, आवडे हे रूप गोजिरे सगुण, असे शब्द कानावर पडले की आठवतो आपल्या स्वामीजींचा भावपूर्ण आनंदी चेहरा। पंढरीरायांवर असलेली भक्ती त्यांच्याकडून शिकावी। पूजनीय स्वामी माधवनाथ आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथ या दोघांचेही पंढरीनाथ हे आवडते दैवत, त्याच सावळ्या परब्रह्माचं दर्शन आता आपण घेणार आहोत। अनेक संतांनी आपल्या रचनांमधून पांडुरंगाचा महिमा गायला आहे। संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार यांचे विठ्ठलाचे वर्णन करणारे भक्तिपूर्ण अभंग ऐकताना आपलेही भाव दाटून येतात। कोणी पांडुरंगांच्या सगुण रूपाचं वर्णन करतात, कोणी विठ्ठल नामाचा महिमा सांगतात, तर कोणाला संपूर्ण जग विठ्ठलमय दिसू लागतं। सगळ्यांवर झालेली विठ्ठल भक्तीची जादू आपल्याला जाणवते। अगदी अलीकडच्या काळातील गदी माडगुळकर म्हणतात, निराकार निर्गुण असा तो ईश्वर चैतन्याचा पुतळा होऊन पंढरपुरात प्रकट झाला आहे. असा पंढरीचा राजा भक्तांसाठी इथे राहिला आहे. आपणही आता प्रत्यक्ष पंढरपूर आनंद यात्रेचा अनुभव घेऊया. अशा स्मरणानंतर आता आपल्याला ओढ लागते ती त्यांचे दोन्ही हात कटेवर ठेवून विटेवर उभे असलेलं सगुण साकार रूप पाहण्याची आणि पावलं सहजच पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करू लागतात. नानोबांनी सुरू केलेली आणि आजतागायत चालू असणारी पंढरपूरची वारी हे खरंच सगुण भक्तीचं एक उत्कट सगुण भक्तीचा एक उत्कट नमुना आहे. तेव्हाचा इतिहास पाहिला तर महाराष्ट्रातील सर्व संतांची मांडी आई विठ्ठलाच्या भक्तीप्रेमात चिंब भिजत होती. सावता माळी मळ्यामध्ये कांदा मुळ्यामध्ये विठाई शोधत होते. गोरा कुंभार मडकी बनवताना विठोबाला आठवत होते तर चोखा मेळाही विठ्ठलाचा जोहार करत होते. आजही पंढरपुरी आहे माझा मायबाप असाच वारकऱ्यांचा भाव असतो. विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने डोंगर दऱ्या पार करत वारकरी पंढरपूरला जातात. आपणही आता वारकरी होऊया. वारी म्हणजे जणू देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जाण्याचा मार्ग. सद्गुरु कृपेने हा मार्ग पार केला की विठ्ठल सापडतो आणि नामदेव महाराज म्हणतात त्याप्रमाणे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल असं होऊन जातं. ऐकूया पुढील अभंग.
कैसे शिव आम्ही जातीन उंबर ठ्यासी कैसे शिव आम्ही जातीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन पायरी शिहो दंग गाऊनी अभंग पायरी शिहो दंग गाऊनी अभंग नाथ घरी नाचे माझा सुख पांडुरंग अबीर गुलाल उधळी तरंग अबीर गुलाल उधळी तरंग नाथ घरी नाचे माझा सुख पांडुरंग नाथ घरी नाचे माझा सुख पांडुरंग वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाऊ चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्त जन येती आषाढी कार्तिकी भक्त जन येती आषाढी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वारवणची संत गोळा होती स्वथा म्हणे नाम घेता स्वथा म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग आबीर गुलाल आबीर गुलाल आबीर गुलाल आबीर गुलाल उदळी तरंग आबीर गुलाल उदळी तरंग नाथ गळी नाचे माझा सखा पांडुरंग नाथ गळी नाचे माझा सखा पांडुरंग सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर राहो निरंतर हृदय धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम अमंगल विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांस धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम अमंगल विष्णुमय आयु काजी तुम्ही भक्त भागवत आयु काजी तुम्ही भक्त भागवत भागवत भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल तेहित कराल तेहित सत्य कराल तेहित सत्य करा विष्णुमय जग वैष्णवांस धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम अमंगल विष्णुमय जग कोण्याही जीवाचा न घडो मत्सर कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर कर्म सर्वेश्वर पूजनाचे धर्म सर्वेश्वर पूजनाचे विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम अमंगल विष्णुमय जग तुका म्हणे का देहाचे अवयव तुका म्हणे का देहाचे अवयव सुख दुख जीव सुख दुख जीव भोग पावे सुख दुख जीव भोग पावे विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम अमंगल विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग
पाती आणली
तुमच्या उष्ट्याखाती तुमच्या उष्ट्याखाती जोहार माबा जोहार जोहार माबा जोहार जोहार माय बाप 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 जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार तुमचा महालता महार तुमचा महालता महार जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप
म्हणे माझ नामा म्हणे माझ नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला म्हणून कै काळा पाड नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल
भक्तीमध्ये रंगून गेलेली वारी पंढरीत दाखल झाली की तिथलं वैभव अवर्णनीय असतं. सगळं पंढरपूर नामघोषात गर्जून जातं. चंद्रभागेला जणू आनंदाचा पूर येतो. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे येथे. पंढरीला पोचल्यावर वारकऱ्यांची स्थिती कशी होत असेल? मंदिराचा कळस पाहिला की सगळे श्रम निघून जातात. पुंडलिकाच्या पायरीचं दर्शन झालं की चित्तवृत्ती शांत होतात. पंढरीच्या राजाचं त्या राजाचं सुकुमार पांडुरंगाचं सावळं रूप डोळ्यात साठवताना हृदयात आनंदाची लाट उसळते. पंढरीनाथांच्या चरणी लोटांगण घातल्यावर आपल्या देहबुद्धीचा विसर पडून सर्वत्र पांडुरंग नटून राहिला आहे असे भाव दाटून येतात. या सगळ्या अवस्था आता आपण पुढील अभंगांमधून अनुभवूया.
Thank you. रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर सुहदरी माझे सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर
सुकुमार मदनाथा पुतळा राजस सुकुमार मदनाथा पुतळा राजस सुकुमार मदनाथा पुतळा रवि शशि कालो पलिया जस सुकुमार मदना पुत्र राजस सुकुमार मदना पुत्र कस्तूरी मरवत चंदन सीयुटी कस्तूरी मरवत चंदन सीयुटी रुड़े मारकंगी रुड़े मारकंगी रुड़े मारकंगी वैजयंती राजस सुकुमार मदना पुत्र राजस सुकुमार मदना पुत्र राजस सुकुमार मदना पुत्र निहूत कुंडल शृंख शोभल निहूत कुंडल शृंख शोभल सुखाचे ओतर सुखाचे ओतर सुखाचे ओतर सकळ ही राजस सुकुमार मदना पुत्र राजस सुकुमार मदना पुत्र राजस सुकुमार मदना पुत्र काचे सोन सरा पांघरे पाटोरा कासे सोन सरा पांघरे पाटोरा धन नील सावळा धन नील सावळा धन नील सावळा बाईया मुराजस सुकुमार मदना पुत्र राजस सुकुमार मदना पुत्र राजस सुकुमार मदना पुत्र सकळ ही तुम्ही भागे की सरा सकळ ही तुम्ही भागे की सरा तुका म्हणे जीवा पुत्र राजस सुकुमार मदना पुत्र रवि शशि कालो पलिया राजस सुकुमार मदना पुत्र राजस सुकुमार राजस सुकुमार राजस सुकुमार मदनाचा पुतळा
वारी पूर्ण झाली. ही पूर्णत्वाची स्थितीही संतांनी आपल्या रचनांमधून व्यक्त केली आहे. देह म्हणजे पंढरी, आत्मा म्हणजे विठ्ठल अशी विठ्ठलमय अवस्था संतांची होते. मनात त्या एका पांडुरंगाशिवाय दुसरा कोणताच विचार नाही. पंढरीनाथान वाचून जीवाला कोणता विषयच जणू माहीत नाही असे उत्कट भाव संतांचे असतात. सगुण भक्तीबरोबरच या सर्व संतांनी कायमच निर्गुणाची उपासना करायलाही सांगितलं आहे. आपल्या आत असणाऱ्या चैतन्याला जाणल्यावरच या जीवाचं कल्याण होईल असाच उपदेश सर्व संतांनी केला आहे. आत्मानंदाचा अनुभव घेतल्यावर संतांची पूर्णत्वाची अवस्था कशी असते ऐकूया पुढील अभंगांमधून.
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल
ही पंढरी आत्मा हा विठल नांद तो केवळ नांद तो केवळ नांद तो केवळ पांडुरंग काया ही पंढरी आत्मा हा विठल काया ही पंढरी आत्मा हा विठल भाव भक्ति भीमा उदक देवाहे भाव भक्ति भीमा भाव भक्ति भीमा उदक देवाहे बरवा शोभता है पांडुरंग काया ही पंढरी आत्मा हा विठल काया ही पंढरी आत्मा हा विठल दया क्षमा शांति दया क्षमा शांति हे शिवाळवंत दया क्षमा शांति दया क्षमा शांति दया क्षमा शांति हे शिवाळवंत मिळाला से थाट मिळाला से थाट मिळाला से थाट वैष्णवांचा काया ही पंढरी आत्मा हा विठल काया ही पंढरी आत्मा हा विठल ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद हाची वेणुनाद हाची वेणुनाद शोभते काया ही पंढरी आत्मा हा विठल काया ही पंढरी आत्मा हा विठल दश इंद्रियांचा दश इंद्रियांचा एकमेव केला दश इंद्रियांचा एकमेव केला ऐसा गोपाळ काला ऐसा गोपाळ काला ऐसा गोपाळ काला होत असे काया ही पंढरी आत्मा हा विठल काया ही पंढरी आत्मा हा विठल देखिली पंढरी देही जनी बनी देखिली पंढरी 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 देखिली पंढरी देही जनी बनी एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी वारी करी काया ही पंढरी आत्मा हा विठल काया ही पंढरी आत्मा हा विठल काया ही पंढरी आत्मा हा विठल
चरण देख लिया, तुझे चरण देख लिया। भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला। अवगा जाला आनंद आता कोठे दावे मन, आता कोठे दावे मन, आता कोठे दावे मन। तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया। प्रेम रसे बैसली मीठी, प्रेम रसे बैसली मीठी, प्रेम रसे बैसली मीठी, प्रेम रसे बैसली मीठी। आवडी लागी मुखाशी, आवडी लागी मुखाशी, आवडी लागी मुखाशी। आता कोठे दावे मन, आता कोठे दावे मन, आता कोठे दावे मन। तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया। तू कमणे अमागोगे, तू कमणे अमाजोगे, दोगे करे माप, विठल गोगे करे माप, विठल गोगे करे माप। आता कोठे दावे मन, आता कोठे दावे मन, आता कोठे दावे मन। तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया।
एक जाला अवघा रंग एक गाना रंगे रंग श्री रंग रंगे रंग श्री रंग अवघा रंग एक गाना अवघा रंग एक गाना तो पण गेले
सांगतेकडे आलो आहोत. आजची दिवाळी आपण पंढरीनाथांच्या स्मरणाने साजरी केली. आता शरणागतीच्या अभ्यासाने पंढरीनाथांच्या अधिक निकट जाण्याचा आपण प्रयत्न करूया. या कार्यक्रमाची सांगता पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी लिहिलेल्या एका अभंगाने करूया.
पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा,
प्रेम लोभ लळा पुरवा.
पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा,
पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा.
सर्व प्रल्हाद रक्षिणे अजामेळ मुक्त केले,
अजामेळ मुक्त केले.
ध्रुव प्रल्हाद रक्षिणे अजामेळ मुक्त केले,
अजामेळ.
पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा,
पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा.
पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा,
पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा.
अहिल्या उद्धरिली प्रेमे शबरी तुष्टैली,
शबरी तुष्टैली.
अहिल्या उद्धरिली प्रेमे शबरी तुष्टैली,
प्रेमे शबरी तुष्टैली.
पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा,
पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा.
पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा,
पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा.
कंसालिका वैरी झाला पांडवा कैवारी,
झाला पांडवा कैवारी.
कंसालिका वैरी झाला पांडवा कैवारी,
झाला पांडवा कैवारी.
पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा,
पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा.
पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा,
पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा.
गोपिका रमणा, गोपिका रमणा, मकरंद येत शरणा, मकरंद येत शरणा, मकरंद येत शरणा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ.
आता मी पूजनीय स्वामीजींना अशी प्रार्थना करते की त्यांनी आपल्याला आशीर्वचन द्यावे.
स्वामीजी मुलांना भले शाबास. आणि आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये असणारं पंढरीनाथांचं प्रेम आजच्या दिवशी विशेष जागृत केल्याबद्दल आभार. तुम्ही गायलेले सगळे अभंग अंतरंगामध्ये अत्यंत समाधान देऊन गेले. पंढरीच्या देवा प्रेम लोभ लळा पुरवा. खरंच आपल्या आतापर्यंत झालेल्या तीन आनंद यात्रांमध्ये तेव्हा तुम्ही लहान होता, तुम्हाला तरी आठवत असेल, हा 16 ते 25 वयोगट आहे. त्यामुळे 3 साली झालेली आपली आनंद यात्रा जी आहे तेव्हा तुम्ही आत कार्यक्रम चालू असताना बाहेर खेळत होतात. सात साली आपली आनंद यात्रा झाली तेव्हा तुम्ही बाहेरच खेळत होता. आणि त्याच्यानंतर 11 साली आपली आनंद यात्रा झाली तेव्हा तुम्ही थोड्या आत बाहेर असे होतात. आणि आता तुम्ही आम्हाला आनंद यात्रा घडवलीत. तीन साली आपली आनंद यात्रा झाली, 7 साली तेव्हा मला आप्पासाहेब बडव्यांनी असं सांगितलं की तिथं ज्ञानेश्वरी पारायण पितृ पंधरवड्याच्या दरम्यान घडतं, सप्ताह घडतो, आणि त्या पारायणाच्या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी आपलाही उद्घाटनाचा समारंभ होता. तर हा योग जुळून येत असल्यामुळं तुम्ही या पारायणाचं उद्घाटन करावं असं आप्पासाहेब मला म्हणाले. त्या पारायणाचं संचालन चैतन्य महाराज देगलूरकर करतात, दरवर्षीच होतो. भानुदास महाराज होते, चंद्रशेखर महाराज होते, वाना उत्पात होते. तिथं बोलताना मी असं म्हटलं, मी सर्वात प्रथम 83 साली तिथं गेलेलो होतो. मी असं म्हटलं की या पारायणाच्या वेळेला माझ्या हातून या पारायणाचं उद्घाटन, दरवर्षी तुमचा हा उपक्रम चालतो व्हावा अशी पंढरीनाथांची इच्छा असणार, चारथी हे सगळं जमून आलं. पण तुम्ही पंढरपूरकर जितके या मंदिराला सरावलेले आहात तितकाच मी या मंदिराला सरावलेलो आहे असं माझं अंतर मला साक्ष आहे. मी हे सिद्ध नाही करू शकणार, पण माझी तशी श्रद्धा आहे की मी जन्मजन्म या मंदिराचा आवारामध्ये काढलेले आहेत अशी माझी श्रद्धा आहे. तेव्हा मला आप्पासाहेब बडवे असं म्हणाले की स्वामीजी आम्हालाही तसंच वाटतं म्हणून आम्ही तुम्हाला या उद्घाटनासाठी म्हणून बोलवलं. माझ्या दृष्टीने पंढरीच्या देवानी प्रेम लोभ लळा पुरवण्याचं माझ्या बाबतीत तर काहीच बाकी ठेवलं नाही. स्वामीजी गेले तेव्हा देखील पंढरीनाथांच्या समोर स्वामीजींनी मला हृदयाशी घेतलं अशी एक अकल्पित घटना घडून गेली. 11 साली आपल्या आनंद यात्रेच्या वेळेला 7 सालीच आप्पासाहेब बडव्यांच्या घरी आम्हाला बोलवलं होतं आणि आमचा दर्शनाला जाण्याचा सर्वात शेवटचा दिवस माझा ठरलेला होता. आपल्या सगळ्यांची दर्शनं झाल्यानंतर मग शेवटच्या डॅशबरोबर मी जाईन असं ठरलं होतं. पण त्याच्या आदल्या दिवशी आम्ही आप्पासाहेबांकडे थोड्या वेळाकरता गेलो तर ते असं म्हणाले की ते मंदिराजवळ राहतात तर इथं जवळच आपण आलेले आहोत तर आपण दर्शन घेऊन जाऊ. मात्र त्या दिवशी तिथली ड्युटी बदलली ती आणि आप्पासाहेबांना गर्दी खूप असल्यामुळे त्यांचाही शब्द तसा चालत नव्हता. ते विनंती करत होते पण ते सिक्युरिटीचे लोक काही केल्या ऐकत नव्हते आणि त्यांची परिस्थिती जरा विचित्रच झाली. मी निरोप पाठवला की उद्या येणारच आहोत नाहीतरी तर तुम्ही खूप आग्रह धरू नका. तेवढ्यात अमरनेरकर महाराज तिकडून आले मला पाहून थांबले आणि कोणीतरी त्यांना सांगितलं की आप्पासाहेबांना आत सोडत नाहीयेत. मला म्हणाले चला त्यांच्याबरोबर आम्ही सगळेजण अमरनेरकर महाराजांच्या दर्शनाची अशी प्रथा आहे की आषाढीच्या वारीला देखील त्यांच्या ज्या 3 वेळा आहेत दर्शनाच्या तेव्हा कुठलीही कुलप न सगळी कुलप उघडतात आणि ते पांडुरंगासमोर थेट जातात. त्यांच्याबरोबर असल्यामुळे अर्थातच आप्पासाहेबांसहित आम्हा सगळ्यांना आत सोडलं. पांडुरंगाच्या समोर अमळनेरकर महाराजांनी माझं आणि मधुराताईंचं तिथं परत एकदा लग्न लावलं. ते म्हणाले की यांचा विवाहाचा सोहळा इथं झाला पाहिजे. त्यांच्या मनाप्रमाणे तिथं सगळं आम्ही थांबलो. मग बरोबर आलेल्या लोकांच्या दर्शनाकरता ते उभे असताना महाराज असं म्हणाले की आपण इथं या रंगशिळ्यावर उभं राहू. तिथं जी रंगशिळा आहे त्या रंगशिळेवर पुरंदर पुरंदरदास उभे राहून पांडुरंगाच्या समोर कीर्तन करत असत. तेव्हापासून त्या रंगशिळेवर संतांनी उभं राहण्याची प्रथा निर्माण झाली. अमळनेरकर महाराज मला म्हणाले की काही काळांनी सांगता येणार नाही काय होईल. हे लोक या रंगशिळेवर देखील कठडे उभे करतील सांगता येत नाही. तुम्ही आम्ही शेवटचे संत असू या रंगशिळेवर उभे राहिलेले असं मला म्हणाले. आणि खरंच 11 साली गेलो तेव्हा तिथल्या सगळ्या सगळीकडे कठडे उभे केलेले आणि कोणत्याच जागा तशा सिक्युरिटीच्या दृष्टीने कालमानाप्रमाणे ते बदलणारच याच्यात काही शंका नाही. पण प्रेम लोभ लळा पुरवा तो त्यांनी पुरेपूर पुरवलेलं आहे असं मला जसं ध्रुव प्रल्हादांना जसं अहिल्येला तसं आपल्या सर्वांवर त्यांनी तितकंच आणि उत्कट प्रेम केलेलं आहे. आज हा जो दिवाळीचा आपला कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपल्या शताब्दीच्या वर्षाचा पूर्णपणाने समारोप झाल्यानंतर होणारा पहिला मोठा कार्यक्रम आहे. या शताब्दी वर्षामध्ये स्वामीजींच्या या मूर्तीच्या अनावरणापासून ते तिथं लावलेल्या स्वामीजींच्या तैलचित्राच्या प्रकाशनापर्यंत मध्ये सीडी प्रकाशन आणि असंख्य कार्यक्रम झाले. ज्ञानेश्वरीचं पारायण झालं. स्वामीजींचं चरित्र प्रकाशित झालं. या चरित्राकरता खूप मंडळींनी कष्ट घेतले. प्रत्यक्षतः ज्यांनी लिखाणाचं काम केलं किंवा सहभाग घेतला तर त्या दिवशी त्यांचा तशा तऱ्हेने सत्कार आणि त्यांच्याकडून काही वाचन असं देखील झालं. मुख्यतः डॉक्टर मृदुला पाटील आणि मिलिंद लिमये यांनी हे चरित्र शब्दबद्ध केलं पण त्याच्या आधी खूप जणांनी त्याच्यावर कष्ट घेतले. त्याच्यात सर्वात प्राथमिक कष्ट ज्यांनी घेतले अशा दोघांचा आपण सत्कार करणार आहोत पण आपण कष्ट घेतलं हे त्यांना माहीतच नाही. त्यांचं लिखाण आपल्या उपयोगाचं आलं आपल्या कामाचं आलं. त्याच्यामध्ये एक म्हणजे आपले कुटे काका. कुटे काकांनी स्वामीजींच्या इथं झालेली जी केंद्र आहेत ती सगळी केंद्र तेव्हापासूनची ठिकाण तारीख वार त्या केंद्रामध्ये काय काय झालं कोण कोण बोललं केंद्रात जी निरूपणं होतात व्हायची आताही होतात तर त्या निरूपणात प्रत्येकाने काय काय सांगितलं स्वामीजी काय बोलले अनेक झालेले श्रावण शुद्ध प्रतिपदेचे उत्सव गुरुपौर्णिमा उत्सव पाद्यपूजा या प्रसंगी कोणाकडे काय कधी स्वामीजी काय बोलले अभंग कोणी म्हटले असं सगळं लिहून ठेवलेलं होतं. त्या त्यावेळेला लिखाणाचा कसा उपयोग होतो बघा. त्यांच्या वहीतून वाचल्यानंतर मग लक्षात यायचं की हा प्रसंग असा घडलेला होता किंवा कधीकधी आपली विस्मरण शक्ती जास्त जबरदस्त असते की हा प्रसंग घडला अरे असं म्हणून आश्चर्य व्यक्त करायची वेळ यायची. तसे दुसरे देखणे काका त्यांचाही आज आपण सत्कार करणार आहोत. ते असं सांगतात की त्यांच्या एका मित्राच्या सांगण्यावरून ते सत्यसाई निलयमध्ये दासबोधाच्या प्रवचनाला आले. दासबोधाचं प्रवचन ऐकल्यानंतर खाली मित्रांनी विचारलं की कसं काय झालं कसं वाटलं प्रवचन. ते म्हणाले वाह काय छान. अरे छान काय म्हणतोस लेका तू तर झोपलेला होतास मी तुला पाहिलं असं मित्र म्हणाला त्यांना. तू काय छान म्हणतोस तू झोपलातास. एक आली खरी ऑफिसमधून घरी ऑफिसमधून परस्पर आलो थोडी गुंगी आली खरी. तुला सांगतो जर झोप यायची नसेल तर तू लिहित जा काय ते सांगतायत ते असं त्यांचा मित्र त्यांना म्हणाला आणि त्यांनी लिखाण करायला सुरुवात केली. स्वामीजींचं प्रत्येक प्रवचन त्यांच्याकडे लिहिलेलं आहे. दासबोधाचं सत्यसाई निलयमध्ये झालेली प्रवचनं तसंच सगळी केंद्र हे सगळं तारखांसकट क्रॉस मॅच होतं. कुटे काकांनी लिहिलेलं आणि देखणे काकांनी लिहिलेलं तसंच चालू असताना जे लिखाण त्यांनी केलं, बोलणं प्रत्येकाचं चालू असताना, त्यामुळं कुटे काका आणि देखणे काका मिळून मजकूर पूर्ण होत होता. काही यांच्या हातून सुटत असेल, काही त्यांच्या हातून सुटत असेल, काही यांनी समाविष्ट केलं असेल, दुसरं काही त्यांनी समाविष्ट केलं असेल, पण त्यामुळं स्वामीजी त्यांच्या 75 दिवशी काय बोलले, अध्यात्म मंगलधामच्या उद्घाटन समारंभाच्या प्रत्येक कार्यक्रमात, तेव्हा 3 दिवस कार्यक्रम झाले, स्वामीजी काय बोलले आणि कोण कोण काय बोललं हे सगळं त्यांच्या वह्यांवरून आलं. हे जे चरित्र झालं, या चरित्रातला एकही शब्द हा संदर्भाविना नाही, काहीही मनाने लिहिलेलं नाही, प्रत्येक गोष्टीला संदर्भ आहे आणि त्याचा सर्वात बलिष्ठ संदर्भ स्मृती नाही, लिखाणाचा संदर्भ आहे. आणि हा सर्वात बलिष्ठ संदर्भ या दोघांकडून आपल्याला मिळाला. त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला माहिती आहे, त्या दिवशी झालेला कार्यक्रम आपण सर्वजण उपस्थित होतो, वेळेची एक मर्यादा होती. त्या दिवशी स्वामीजींचं पुण्यस्मरण ही असतं, ग्रंथ प्रकाशन ही झाला आणि त्या दिवशी गुरुपूजन ही होतं. असं सगळं असल्यामुळं तिथं खरं म्हणजे त्यांचा सत्कार करायला पाहिजे होते, पण तितक्याच इतमामानी आणि एका मोठ्या चांगल्या आनंदाच्या अशा सोहळ्यामध्ये त्यांचे सत्कार करावेत असं मनात होतं. म्हणून आज आपण ही संधी साधून सद्भक्त कुटे काकांचा आणि देखणे काकांचा सत्कार करणार आहोत. कुटे काका, हरी 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 असो. कुटे काकांनी, तुमच्या माहितीसाठी सांगतो की ही सगळी केंद्र आहेत, ही सगळी केंद्र उत्तम प्रकारे लिहून त्याचं डीटीपी आपल्याकडे गाडगीळ काका येतात, त्यांनी केलंय आणि त्याचं एक पुस्तक देखील केलेलं आहे, त्याच्या लिमिटेड एडिशन्स त्यांनी केल्या, त्या प्रती आपल्यापैकी कोणाकोणाकडे आहेत देखील, असं एक मोठं काम त्यांनी केलं. काका हरी हरी. समर्थ म्हणतात, दिसा माझी काहीतरी ते लिहावे. हे जे काहीतरी लिहिणं आहे, काहीतरी याचा अर्थ जे गरजेचं आहे त्याच्यातलं काही लिहिणं असं जरी अर्थ घेतला तरी देखील याच्यातून केवढी मोठी गोष्ट झाली. प्रसंगी अखंडित वाचित जावे असं ते म्हणतात, तसं यांच्या लिखाणातून फार मोठा आधार मिळाला. या काका, देखणे काका मागच्या वर्षीपर्यंत अध्यात्म मंगलधाममध्ये सायकलवरून येताना तुम्ही पाहिले असतील, आता मात्र ते थकले. 1.5 वर्षापूर्वीपर्यंत ते शुक्रवार पेठेपासून, हे आमचे शेजारीवर का शुक्रवार पेठेतले, आम्ही एका आईत राहत होतो. हरी 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 काका. हरी हरी. स्वामीजी स्वामीजी हरी हरी. हे दोघंही आमच्या घरी देखील येत असत, प्रवचनाला ध्यानाला आमच्या दादांचे वडिलांचे हे मित्र देखील झाले, त्यामुळे तुम्ही दोघेही मला वडिलांसारखेच आहात काका। हरी हरी। हरी 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 हरी। यांचा जसा या चरित्र लेखनामध्ये यांच्या आठवणींचा समावेश झाला किंवा मायन्यूट डिटेल्स ज्याला म्हणू असे मिळाले, तसे इथं जो उपक्रम झाला अजूनही चाललेला आहे स्वामीजींच्या आठवणी सांगण्याचा, त्याच्यातल्याही अनेकांच्या लिखाणाचा विशेष करून निरंजना च्या लिखाणाचा खूप उपयोग या लेखनाच्या वेळेला झाला। आपल्या या उत्सवाच्या सगळे उत्सव सगळं वर्षच उत्सवासारखं साजरं झालं, यावेळेला अजून ज्यांचा ज्यांचा खूप मोठा सहभाग होता अशा अनेक समित्या आणि आपण सर्व कार्यकर्ते श्रम परिहाराचा जो कार्यक्रम झाला तर त्याच्यामध्ये 350 मंडळी होती, म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर आपली उपस्थिती 1200-1400 असायची, त्याच्यात जर 350 कार्यकर्ते असतील तर आपल्या मंडळाचं बळ हे किती मोठं आहे असं लक्षात येतं। पण मी अजून दोघांचा उल्लेख विशेष करून करीन, ते म्हणजे सद्भक्त मिलिंद दादा आणि सद्भक्त गजानन दादा। या दोघांनी त्यांच्या अतिशय व्यस्त अशा दिनक्रमातून किंवा त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत कामाच्या संदर्भात आणि त्यांची वरिष्ठ पद लक्षात घेतली तर आपल्या जास्त ताण घेऊन आपल्या आपल्या शक्ती एवढा ताण आणि शक्तीच्याही पुढे जाऊन ताण घेणं किंवा ताण न घेणं ज्याला घृतकुल्या मधुकुल्या असं स्वामीजी म्हणायचे सगळं ऐषारामामध्ये, तर हे एक टोक आणि दुसरं एक टोक म्हणजे अतिशय ताण घेऊन प्रत्येक गोष्ट चांगलीच झाली पाहिजे, त्यामुळे प्रत्येक सूत्र संचालन प्रत्येक मनोगत प्रत्येक निरूपण हे एका विशिष्ट दिशेने जाणारं असलं पाहिजे, त्याच्यातून मंडळाची एक प्रतिमा उभी राहणार आहे असा सूत्र विचार ठेवून मिलिंद दादांनी या सगळ्या उत्सवांकडे लक्ष घातलं। त्याच्यामध्ये बोलणाऱ्या प्रत्येकानी त्यांना त्या करता सहकार्यही चांगलं केलं, म्हणजे आपल्याला काय नक्की करायचं आहे आणि आपली धोरणं काय आहेत आणि त्याप्रमाणे याचा परिणाम काय व्हायला पाहिजे हे सगळं लक्षात घेऊन जे बोलणं हवं होतं तर त्याकरता लक्ष देणं असं मिलिंदादांनी केलं। आणि जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आधीच पाहणं, आपण जो पाहत होतो त्याच्या आधी तो पाहणं, ज्याला पिक्चराइज करणं असं म्हणतात तसा गजानन दादांनी प्रत्येक कार्यक्रम आणि तो कार्यक्रम कसा व्हायला पाहिजे हे आधी पाहून त्याच्यात काय काय गोष्टी त्रुटी असू शकतील त्या कशा दूर करायला पाहिजेत याचा बारीक सारीक विचार केला. तसं प्रत्येकाचा एक फॉलोअप घेणं आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेपर्यंत एकाच भावनेनी सर्वांना एकत्र बांधून पुढे नेणं असं त्यांनी केलं. मला असं वाटतं की इथं एक प्रकारे खूप गुणी मंडळी एकत्र आलेली आहेत. मी दोघांचाच उल्लेख केला याचं कारण सर्वांचा उल्लेख कसा यथोचित झालेला आहे तरी देखील एक बाह्य प्रगतीकरण असतं. त्या बाह्य प्रगतीकरणासाठी म्हणून यांचा परत एकदा उल्लेख केला. मला असं वाटतं की हे जे देवदुर्लभ काम उभं राहतं आहे देवदुर्लभ कारण देवांचीही संघटना अशी होती की नव्हती म्हणावं असं त्याला सगळ्या संतांचे आशीर्वाद आहेत आणि असेच आशीर्वाद असावेत आजचाही कार्यक्रम जर पाहिला तर लक्षात येतं. समर्थांनी कल्याण करी राम राया जनहित विवरी अशी प्रार्थना जी केलेली आहे तसं सगळ्यांचं कल्याण इथं येणाऱ्या सगळ्यांचं कल्याण होवो. नामदेव महाराजांच्या भाषेमध्ये अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीचा दासा तसं सर्वजण लौकिक आणि पारमार्थिक अशा जीवनामध्ये यशस्वी होवोत. लौकिक जीवनातलं यश प्रत्येकाचं वेगळं असेल पारमार्थिक जीवनामध्ये प्रत्येकाला एकसारखं यश मिळो अशी मी आजच्या या दिवाळीच्या दिवशी प्रार्थना करतो. लौकिक यश हे प्रत्येकाचे गुण बुद्धी त्याच्यावर आलेले प्रसंग परिस्थिती संस्कार या अनेक गोष्टींवर अवलंबून संधी मिळणं याच्यावर अवलंबून आहे आणि लौकिक यश अपयश याच्या पलीकडे जाऊन जी शांती समाधान आहे ते शांती समाधान सर्वांना एकसारखं प्राप्त होवो अशी मी पांडुरंगाच्या चरणी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो. एक प्रकारचं हार्मोनियस असं हार्मनी असलेलं असं विश्व जर निर्माण झालं छोटं का होईना. विश्व खूप मोठं आहे पण साधक विश्व जे आहे ते या गुणांनी जर युक्त असं आपल्या अवतीभोवती असलं तर आपल्याला हवं आहे असं मला वाटतं की ज्याच्यामध्ये परस्परांविषयी प्रेम आहे विश्वास आहे सत्कर्म करण्याची प्रेरणा आहे ईश्वर भक्ती आहे एकमेकांबद्दल आदर आहे एक एका लोटांगणी जाती याचा अर्थ मनोमन एकमेकांना तरी निदान आदर भावाने वागवतात कोणाचं कमी कोणाचं अधिक जे जे असेल प्रकृतीमध्ये गुणांच्या अंगानी ते सगळं सहन करतात सांभाळून घेतात दुसऱ्याच्या सुखाबद्दल दक्षता बाळगतात असं विश्व आपल्याला हवं आहे आणि आपल्या अवतीभोवती तसं विश्व जे थोडं बहुत निर्माण झालेलं आहे ती स्वामींची कृपा आहे असं मला वाटतं. कारण स्वामीजींनी या साधक विश्वाची कल्पना मांडली इंद्रियांच्या सुखाच्या वर किंवा पलीकडे किंवा स्वार्थाच्या वर किंवा पलीकडे पाहण्याची अशी थोडी थोडी दृष्टी प्रत्येकाच्या ठिकाणी असावी असं वाटतं, तरच जीवनामध्ये प्रकाश येईल, नाहीतर प्रकाश शक्य नाही, नाहीतर जीवनात अंधार येईल स्वार्थामुळं, केवळ इंद्रियांच्या सुखामुळं कसलाच प्रकाश निर्माण होणार नाही। प्रापंचिक उद्दिष्ट आपल्या प्रत्येकाला असतील, पण अंतिम सुखाची प्राप्ती हे प्रत्येकाचं उद्दिष्ट असावं। यद्वाचा नभ्युदितम येन वाक अभ्युद्यते तदैव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदं उपासते। यम मनसा न मनुते येनाहुर मनोमतं तदैव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदं उपासते। ज्याचं मनाने कितीही चिंतन मनन केलं तरी ते त्या चिंतन मननामध्ये सापडत नाही, पण ज्याच्या योगाने मन चिंतन मनन करू शकतं, करायला प्रवृत्त होतं, ते मनाच्याही बुडाशी असणारं ब्रह्म तदेव ब्रह्मत्वं विद्धी ते ब्रह्म आहे। यत श्रोत्रेण न शृणोती जे कितीही ऐकलं तरी देखील पूर्ण ऐकलं जात नाही। तुम्ही इतकी वर्ष ऐकताय, मी देखील ऐकतोय, 77 साली मी स्वामीजींची प्रवचन ऐकायला आलो मे महिन्यामध्ये, जे 40 वर्ष मी ऐकतोय, पण आत्मा हा श्रवणाचा विषयच नाही, त्यामुळं कितीही ऐकलं तरी ज्याच्याबद्दल संपूर्ण ऐकलं जात नाही, ऐकता येत नाही। येन श्रोत्रम इदम श्रुतम, मात्र ज्याच्या योगाने कान ऐकतात ते आपल्या आत असणारं जाणीव स्वरूप तत्व हे ब्रह्म आहे, हे अविनाशी ब्रह्म आहे। तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदं उपासते, आणि हे न जाणता कितीही उपासना केली तरी ते जाणलं जाऊ शकत नाही। अशा प्रकारे स्वार्थाच्या इंद्रिय सुखांच्याही पलीकडे असणारी जी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे ब्रह्मवस्तू, ती प्राप्तव्य आहे। अशा प्रकारचं ध्येय आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये उत्तम सुस्थिर होवो अशी मी प्रार्थना या दिवशी करतो। खरं म्हणजे निरनिराळ्या ज्या परस्पर विरोधी प्रेरणा या जगतामध्ये आहेत, खूप परस्पर विरोधी प्रेरणा आहेत। आपण जर आंतरराष्ट्रीय राजकारण वाचलं, तुम्ही वाचत असाल, आणि आपण कोणी त्याच्यापासून दूर राहू शकत नाही, अगदी भूतानच्या सीमेवर डोकलाममध्ये चीन रस्ता बांधतोय म्हटल्यानंतर आपल्याला जणू आपलं कंपाऊंड पाडून कोणीतरी आत येतंय असं वाटलं का नाही वाटलं? तुमच्या घराचं कंपाऊंड नव्हतं पडलं, तुमच्या पलीकडे नव्हतं कोणी आलं, पण ही जी आंतरराष्ट्रीय राजकारण ज्या पद्धतीने घडतं ते एक अराजक आहे असं मला वाटतं। व्यक्तीचा जसा स्वार्थ असतो तसा देशांचाही स्वार्थ असतो, राष्ट्रांचाही स्वार्थ असतो, आणि या कोणत्याही गोष्टीमुळे जगताचं हित होणं शक्य नाही। देशांतर्गत राजकारण हे देखील केवढं मोठं अराजक आहे। तुम्हाला समजेन असं होतं की ही गोष्ट हिताची होती की हिताची नव्हती, कारण स्वतःच्या स्वार्थाकरता काही जण म्हणतात की हिताची होती आणि हिताची नव्हती, असे अनेक प्रसंग चाललेले आहेत अवतीभोवती। अगदी मनोरंजनाचं क्षेत्र जरी धरलं तरी केवढं अराजक आहे। निरनिराळे सिनेमा, वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं, निरनिराळ्या प्रकारचं संगीत, अस्वस्थता निर्माण करणारं, कामना भडकवणारं, इथपासून ते शांत करणारं, म्हणून तसं ते अराजकच आहे असं वाटतं. वैज्ञानिक संशोधन देखील अराजक आहे. कोणती गोष्ट माणसाच्या हिताकडे घेऊन जाणारी आहे? मला परवा जाताना कोणी असं सांगितलं की ब्लड प्रेशरचे पॅरामीटर किती असावेत त्याच्यापासून एक 10 वाढवल्याबरोबर औषध कंपन्यांची औषधं अब्जावधी डॉलर्सनी विकली जास्त गेली. हे कोणाच्या हिताकरता चाललंय? तुमचं कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड याचा लेव्हल इतक्या हव्यात त्याच्याऐवजी थोडे आकडे बदलले की औषधाचा खप वारेमाप वाढतो. म्हणून आणि हे औषध कंपन्यांचं मी एका परीने सांगितलं, पण सगळीच जी संशोधनं आहेत ती खरंच तुमच्या सुखाकरता आहेत का त्याच्यामुळं अराजकतेकडे आपण जातोय? मला असं वाटतं की समाजाचं हित, राष्ट्राचं हित, व्यक्तीचं हित नक्की कशात आहे हे सांगायला ज्यांची डोकी ठिकाणावर जरा आहेत अशी मंडळी हवी आहेत. पण त्यांचं जर ऐकलं तर सबसे बडा रुपया या न्यायानी कोणाचाच फायदा होणार नाही. मागं मी म्हटलं तर दसऱ्याच्या दिवशी की रामराज्याबद्दल खरंच संशोधन होणं गरजेचं आहे की रामराज्यामध्ये लोक सुखी होते म्हणजे त्यांच्या गरजा भागल्या म्हणून सुखी होते. नैतिकतेच्या केवळ शिकवणुकीमुळे लोक सुखी होते का? काही पारमार्थिक गरजा आहेत व्यक्तीच्या, त्या मोठ्या प्रमाणावर भागल्या जातील, त्याचीही तृप्ती होईल, लोकांची लौकिक जीवनाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती अधिक उदात्त होऊन पारमार्थिक भूमिका त्याच्यामध्ये निर्माण होईल जनसामान्यांमध्ये, म्हणून लोक सुखी होते. काय दिलं म्हणजे लोक सुखी होतील? म्हणून खरं म्हणजे संतांच्या शिकवणुकीप्रमाणे चालण्यात सुख आहे. पूर्वीच्या राजसत्ता राजा राज्यकारभार करत असताना निस्पृह असलेली व्यक्ती, ऋषी एखादे, ते राजाला निरपेक्ष सल्ला देत असत. तसंच प्रजेमध्ये देखील पारमार्थिक भावना निर्माण होईल असं काहीतरी करणं गरजेचं आहे. केवळ धर्माचा अभिमान बाळगून चालणार नाही, तर धर्मामध्ये असणारी पारमार्थिकता जी आहे तर तीही शिकवणं गरजेचं आहे. असं असल्यामुळं अबोध, अज्ञान, अंधताच म्हणजे ती धर्मांधता असो, द्रव्यांधता असो, सत्तांधता असो, यांनी काही कल्याण होणार नाही. दिवाळीचा अर्थ हे अंधत्व जाणं याच्याकरता प्रार्थना तरी निदान करायला हवी असं मला वाटतं. अधिष्ठानभूत असं सुख, देहाच्या पलीकडचं सुख, मन मनाचं अमन झाल्यानंतर मिळणारं सुख, या सुखाची देखील चुणूक ही खरंच प्रत्येकाला जर मिळाली तर प्रकाश आहे असं तो मा सत गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय इथं दिवाळी आहे असं मला वाटतं. आणि सगळेजण आज तर लक्ष्मीपूजन आहे त्यामुळे बाकीच्या दिवाळीत जरी इंटरेस्ट नसला कारण भावा बहिणींचे संबंध चांगले नाहीयेत बऱ्याच ठिकाणी पती पत्नींचे संबंध चांगले नाहीयेत पाडव्यात इंटरेस्ट नाहीये असे थोडे तरी लोक असू शकतील असं जग झालंय. मध्यंतरी मला असं कळलं की कोणा एका अतिशय म्हणजे जो ज्याच्याकडे भरपूर संपत्ती होती असं मी म्हणतो जो काही कारखान्यांचा मालक होता त्याचे सगळे शेअर्स त्याच्या पत्नीने आणि मुलांनी परस्पर त्याला कसं फसवलं कोण जाणे पण आपल्या नावाने करून घेतलं आणि घराबाहेर काढला. खरंच पाडवा ही गोष्ट पाडव्याच्या पद्धतीने ही टिकून राहो असं मी अगदी प्रार्थना करतो. भाऊबीज ही टिकून राहो कारण त्याकरता हे सण आहेत. पण आज समाजात असं होताना दिसत नाहीये काही काही ठिकाणी. आणि लक्ष्मी पूजनाचं तर काय म्हणायचं, सगळ्या दिवाळीत इंटरेस्ट फक्त लक्ष्मी पूजनातच असणारे असे आज लक्ष्मी रोडवर बघा तसे फटाके उडतील. जणू सारे सर्वस्व समर्थ असं म्हणतात की अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस काय उणे ज्याची लक्ष्मी तो आपणे सदृढ धरावा. लक्ष्मीची पूजा करायच्या ऐवजी विष्णूची पूजा करा असं समर्थ म्हणतात. त्या विष्णूंच्या पायाशी लक्ष्मी त्यांचे पाय चुरत बसलेली आहे. लक्ष्मी चंचल नाही तर लक्ष्मी आल्यानंतर मन सैरभैर होतं, मन भटकतं, मन चंचल होतं आणि मग तोच वेळेवाकडे खर्च करायला सुरुवात करतो आणि लक्ष्मीला नावं ठेवतो ती चंचल आहे असं म्हणतो. खरं म्हणजे निरीच्छ निष्काम अशा विष्णूंच्या चरणी लक्ष्मी स्थिरावलेली आहे. ते गुण संपादन करावेत हा लक्ष्मी पूजनाचा ही संदेश आहे. बाहेरच्या जगाचं आपण सोडून देऊ. मी असं म्हणतो की आपल्यापुरतं हे आपण लक्षात ठेवू. स्वामीजी म्हणायचे की मी ठिगळ लावण्याचं काम करतोय, आकाश फाटलेलं आहे मला माहिती आहे, पण आपल्या ठिकाणी जर मुरलं तर आपल्या मुलाबाळांच्या ठिकाणी हे मुरेल. शक्य आहे की आपल्या काही नातेवाईकांना हे समजेल, काही मित्रमंडळींना हे कळेल, समाजामध्ये अशी एक सुखद लाट नक्की निर्माण होऊ शकेल आणि तशी होवो ही स्वामीजींच्या चरणी मी प्रार्थना करतो. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.